करते समय ध्यान रहे कि मुंह और नाक अच्छी तरह से ढके रहें। सार्वजनिक स्थानों पर कम से कम 2 गज की दूरी रखें। हाथ और सांस संबंधी स्वच्छता का पालन करें। याद रखें, छोटी सी लापरवाही भी भारी पड़ सकती है। खांसी, बुखार या सांस लेने में कठिनाई होने पर तुरंत राज्य हेल्पलाइन या राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर 1075 पर संपर्क करें। भारत सरकार द्वारा जारी जानकारी। अपन जो व्यक्ति स्कोर खरीदता है तो व्यक्ति उत्तर देखना ही, कृपया निरंतर प्रयत्न करा। आप जिस व्यक्ति को कॉल कर रही है वह उत्तर नहीं दे रही है, कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें। द पर्सन यू आर कॉलिंग इज नॉट आंसरिंग, प्लीज ट्राई लेटर। नमस्कार, टू स्टॉप द स्प्रेड ऑफ कोरोना वायरस डिजीज और COVID-19 वी विल हैव।
हेलो
सर, नमस्कार, अशोक पाटिल स्पीकिंग। यस सर, म्हटलं बरेच दिवस झाले तुला बोलणं नाही झालं की आपला BBSC आवडला होता ना ब्रॉडवे मधलं तुम्हाला। बर हो ना, 12 होतो पण कसं झालं होतं, कोणीतरी बुक केलेला आणि इनिशियल स्टेज मध्ये बिफोर अग्रीमेंट त्यांचा समजा काय प्रॉब्लेम होता, ते अवेलेबल झालं होतं तसं, म्हणून तो तुम्हाला सजेस्ट करू शकलो आपण। नाही खरंच नाही, त्याच्या व्यतिरिक्त नव्हता दुसरा कुठला। ऑडला मग कोण डब्या मधलेला आहे? हा, तो नॉर्थ साईडला घेऊन मिळतोय। बर बर, नाही त्या नव्या मजल्यावर सुद्धा काही ब्लॉक नाही होणार आहे। हा, फक्त तो तिकडे नॉर्थ साईडला, म्हणजे खाली आपल्याला खालच्या पण अमेनिटीचा व्ह्यू मिळणार आहे आणि साधारण एक 1.5 किलोमीटर दूर अंतर आपण तिकडे त्या बाजूचा पण व्ह्यू मिळणार आहे, जे टांगेचं वगैरे त्या बाजूचं, त्या बाजूला पण ऑब्स्ट्रक्शन असं काहीच नाही तिकडे असं होत। बर कुठल्या बिल्डिंगला किमान एक वर्षभरात वेळ जाईल, कारण हे बाय वन स्ट्रक्चर आहे नाही, कारण या बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण होणं आणि सेम टाइम हेच मटेरियल पुढच्या बिल्डिंग आपल्याला युटिलाइज करायचं आहे, तर त्यामुळे त्याला किमान एक वर्षभरात तर आपल्याला वेळ आवश्यक होता। हा, त्यानंतर नाही, साधारणपणे 3 वर्षाचा इन टोटल टेन्युअर आहे, कारण आतापासून समजा ज्या बुकिंग चालू करू त्यापासून 3 वर्ष खाली कन्व्हेन्शनल साधारण 6 महिने 8 महिने कन्व्हेन्शनल काम चालतं, म्हणजे लोअर खालचं फुटिंग भरणं, लोअर बेसमेंट, अप्पर बेसमेंट आणि पोडियम, हे 3 मजले आपल्याला तिथे करून घ्यायचं लागतात कन्व्हेन्शनल, त्याच्यानंतर मग ऍक्च्युअल काम चालू होतं बाय वन मधलं। हा, तेच ना, त्याला वेळ आहे। हा, कळवतो नक्कीच, काही समजून काहीच नाही, म्हणून म्हटलं की तो आपण शॉर्टलिस्ट करून ठेवलेला जायला नको, म्हणून म्हटलं तुम्हाला एकदा पटकन फोन करू। आणि तो ऍज गुड ऍज 15 मधले घ्यायचे ती सरळ। बर बरोबर ओके। आणि तुम्हाला एरिया हाच पाहिजे होता ना, म्हणजे तसा मंदिर तोच वाकडमधला एरिया हवा होता, बरोबर ना? किंवा मग आपला जिंजर हॉटेलच्या तिकडे किंवा इंडो किंवा चालणार होता ना, बर 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 नहीं इसे ओके 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 नहीं या बाजूला नाही भूमकर चौक, भूमकर चौक किंवा इंदौरीच्या बाजूला म्हटलं बर 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 आणि तिकडनं पण आपल्याला ठीक आहे ठीक आहे ते प्रत्येकाचा मेनच असतो खरं आणि याचा 12th फ्लोअर किंवा 9th फ्लोअरचा तुमचा विचार असेल तर तसं आपल्याला करता लागतो म्हणून म्हटलं विचारू बाकी काही बर 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 ओके 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय असं सांगतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके 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 हा